चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रिलायन्सचे बाजार मूल्य 9.5 लाख कोटींवर। गेल्याच महिन्यात रिलायन्सच्या बाजार भांडवलानं 9 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाची नोंद केली होती। चालू वर्षात रिलायन्सच्या समभागानं 34% वृद्धी साधली आहे। मुंबई शेअर बाजारात रिलायन्सनंतर TCSचा क्रमांक लागतो। TCSचं बाजार भांडवल 7.91 लाख कोटी रुपये आहे। मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलानं मंगळवारी 9.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला। जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारी 185 अंकांनी वधारला आणि 40,469 वर स्थिरावला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 55 अंकांच्या वाढीसह 11,940 वर पोहोचला। रिलायन्स व्यतिरिक्त HDFC बँक, वोडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलच्या समभागांनी मोठी कमाई केली। दरवाढीच्या घोषणा करणाऱ्या एअरटेलच्या समभागाचं मूल्य 7.36% तर वोडाफोनच्या समभागाचं मूल्य तब्बल 34.68% वाढलं। गेल्या तिमाहीत विक्रमी तोट्याच्या नोंदीला सामोरं जावं लागलेल्या वोडाफोन आयडिया तसंच भारती एअरटेलनं सोमवारीच मोबाईल शुल्क वाढीचा निर्णय जाहीर केला। वाढीव दर येत्या 1 डिसेंबरपासून लागू होतील असं स्पष्ट करताना नेमक्या किती प्रमाणात आणि कोणत्या सेवेचे दर वाढतील हे मात्र जाहीर केलं नाही। अशी कामगिरी नोंदवणारी रिलायन्स ही पहिलीच भारतीय कंपनी ठरली। सत्रांतर्गत व्यवहारात रिलायन्सचा समभाग 3.5% वधारून 1,509.80 वर स्थिरावला।